अनुभूतीची भक्कम बैठक, उत्तम बांधणी, अप्रतिम शैली आणि सर्वांपेक्षा त्यांची भावनोत्कटता त्यांच्या वैविध्यपूर्ण अशा कवितांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. सुखासीन आयुष्य जगायला मिळावं म्हणून धडपडणाऱ्या समाजात सर्वस्व वाहून गेलं असूनही एखादा महाभाग जेव्हा या नियतीसमोर शड्डू ठोकून उभा राहतो, कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता, तेव्हा दिलेली ही दाद कणा या कवितेतून.
ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला? पावसात आलं कुणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, क्षणभर बसला, नंतर हसला आणि बोलला वरती पाहून, अहो गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या ती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खसली, चूल विजली, होते नव्हते गेले. भिंत खसली, चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, म्हणाला पैसे नकोत सर, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा.